आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी राज्यातल्या यंत्रणा सज्ज. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ. आणि छत्तीसगडमधल्या विविध चकमकींमध्ये सामील असलेल्या नक्षलवाद्यांचं गडचिरोलीत केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढं आत्मसमर्पण. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी राज्यातल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्वाची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. हवामान इशाऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती नागरिकांना वेळेत कळावी यासाठी हवामान विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मान्सूनपूर्व घ्यायची काळजी, जाहिरातींचे फलक, दरड कोसळण्याची ठिकाणं, मुंबईतल्या वस्त्या अशा व्यापक विषयांवर चर्चा झाली. तसंच मराठवाड्यातला दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया यावरही चर्चा झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. रालोआ आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज देशात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधल्या डुमका आणि पश्चिम बंगालमधल्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. या दोन्ही सभांमध्ये मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडी आणि घटक पक्ष भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं उदाहरण आहेत असं ते झारखंडमधल्या सभेत म्हणाले. आपल्या सरकारच्या काळात महिलांचं सक्षमीकरण झाल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला अजिबात थारा दिला जात नसल्याची ग्वाही त्यांनी पश्चिम बंगालमधल्या सभेत दिली. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सामान्य माणसांची पर्वा नाही, त्यांना फक्त स्वतःचं हित साधायचं आहे असा आरोप त्यांनी केला. तर महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यात भाजपा अयशस्वी ठरल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या हिमाचल प्रदेशात गगरेट इथल्या प्रचारसभेत बोलत होत्या. सरकारी योजनांचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी गावांसाठी अभिनव उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील पांढरकवडा इथल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं सरकारी योजनांची माहिती आणि त्याच्या लाभापासून वंचित असलेल्या 400 आदिवासी गावांमधल्या सरपंचांना क्यूआर कोड असलेलं पोस्टकार्ड पाठवलं आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रकल्प कार्यालयाचं संकेतस्थळ उघडलं जाऊन आदिवासी विकास विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना बसल्या ठिकाणी मिळणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करून समोर येणाऱ्या योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत द्यावी आणि त्यांना या योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात विविध तलाव आणि धरणांमधला गाळ काढायचं काम लोकसहभागातून सुरु आहे. या कामात सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं तसंच हा गाळ शेतकऱ्यांनी शेतामध्ये घेऊन जावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज संविधान सदनात सेंट्रल हॉलमध्ये वीर सावरकर यांना पुष्पांजली वाहिली. राज्यपाल रमेश बैस यांनी वीर सावरकर मुंबईत राजभवनात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. वीर सावरकर यांच्या देशभक्तीला प्रेरणादायी विचार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला नमन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. रत्नागिरीत मध्यवर्ती कारागृहातल्या सावरकर स्मारकात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तुळजापुरात स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचानं आज सावरकर चौक इथं सावरकरांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं 31 मे पर्यंत वाढ केली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं पुढच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान या अपघातातल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या 3 सदस्यीय समितीनं आज ससून रुग्णालयात चौकशी केली. या घटनेचा तपास केला जाईल आणि संबंधित सर्वांची चौकशी केली जाईल असं समितीच्या अध्यक्ष डॉ पल्लवी सापळे यांनी सांगितलं. दरम्यान काल या प्रकरणी अटक केलेल्या 2 डॉक्टरांसह 3 जणांना सत्र न्यायालयानं 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात एकीकडे दुष्काळाचा गंभीर प्रश्न आहे तर दुसरीकडे मद्यपान आणि अंमली पदार्थांच्या नशेत लोकांना गाडीखाली चिरडलं जात आहे असं ते म्हणाले. पुण्यामधल्या ससून रुग्णालयाच्या गेल्या 5 वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून रुग्णालय प्रशासनाबाबतच्या तक्रारी दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी तर आता कल्याणीनगर हीट अँड रन प्रकरणी ससून रुग्णालयाची प्रतिमा डागाळली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजाची समीक्षा गरजेची असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. छत्तीसगड राज्यात विविध चकमकींमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्यानं आज गडचिरोलीत केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. 2017 छत्तीसगडच्या मिरतूर आणि 2022 तिम्मेनार इथं झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 2022 आतापर्यंत 22 नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात आज दिवसभर चढउतार दिसून आले. गेल्या सत्रात उच्चांकी पातळी गाठणारे निर्देशांक आज दिवसअखेर विक्रीचा जोर राहिल्यानं दिवसभरातल्या निचांकी पातळीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 220 अंकांनी घसरला आणि 75,170 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 44 अंकांनी घसरून 22,888 अंकांवर बंद झाला. हरियाणातल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्यासह इतर चौघांना रणजितसिंह खून प्रकरणात चंदीगड उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलंय. रणजितसिंह याची 10 जुलै 2002 गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हा निर्णय आज चंदीगड उच्च न्यायालयानं रद्द केला आणि दोषींची निर्दोष मुक्तता केली. मुंबईत धारावी परिसरातल्या काळा किल्ला भागात आज सकाळी एका गोदामाला लागलेल्या आगीत 6 जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून गोदामात अडकलेल्यांची सुटका केली. जखमींना सायन रुग्णालयात दाखल केल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं. आज मासिक पाळी स्वच्छता दिवस आहे. मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या सुविधा सहज उपलब्ध करून देण्याबाबत जनजागृती करण्यासाठीची ही एक जागतिक चळवळ आहे. मासिक पाळीबाबत अनुकूल जग ही यंदाची संकल्पना आहे. मिझोराममध्ये आज सकाळी दरड कोसळून किमान 12 जणांचा मृत्यू झाला. राजधानी आयझॉलपासून 4 किलोमीटर अंतरावरच्या लिम्हेन इथं ही घटना घडली. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं मिझोराममधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 4 दिवसांमध्ये केलेल्या विविध कारवायांमध्ये एकूण 10 किलो 600 ग्रॅम सोनं आणि 8 कोटी 68 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी उघडकीला आली असून 3 जणांना अटक केल्याचं सीमाशुल्क विभागानं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या व्यतिरिक्त 31 प्रकरणांमध्ये परदेशी चलन देखील जप्त केल्याचं म्हटलं आहे. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल संघटित मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारीशी संबंधित 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. राज्य पोलीस दलाच्या सहयोगानं राबवलेल्या या मोहिमेत एनआयएनं देशातली 9 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 15 ठिकाणी छापे टाकले. यावेळी डिजिटल उपकरणं, पासपोर्ट आणि बनावट रोजगारपत्र यासारखं गुन्हेगारी स्वरुपाचं साहित्य जप्त करण्यात आलं. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे जवळपास 7 डबे आज संध्याकाळी रुळावरून घसरले. यामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी सेवा विस्कळीत झाली. सध्या मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या विविध रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्यात. पुण्यात खराडी बायपास भागात काल रात्री एका ट्रकनं दुचाकी वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागात दाखल झाला. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तो दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरींचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी राज्यातल्या यंत्रणा सज्ज. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्या पोलीस कोठडीत 31 मेपर्यंत वाढ आणि छत्तीसगडमधल्या विविध चकमकींमध्ये सामील असलेल्या नक्षलवाद्याचं गडचिरोलीत केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.